हॅलो, गुड आफ्टरनून सर. मी अर्चना बोलतेय परांजपे स्कीम्स मधून. सर, आपण आला होतात अथश्रीची चौकशी केली. हॅलो. हा सर, त्या संदर्भात मी कॉल केला होता. सर, तुम्ही कधी बुक करताय वगैरे? ओके, सो ती तुमची प्रॉपर्टी लिक्विडेट व्हायची आहे. ओके सर, चालेल. मग साधारणपणे मी कधी कॉल करू तुम्हाला?